आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर शानदार संचलन सोहळा. ऑपरेशन सिंदूरच्या प्रारूपासह देशाच्या सामरिक सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं समृद्ध दर्शन. राज्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. आणि सातारा जिल्ह्यात मेफेड्रॉन या अंमली पदार्थांचं उत्पादन करणारं एक केंद्र उद्ध्वस्त करून 55 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त. देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होतोय. नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सेना दलं, निमलष्करी दलं तसंच सांस्कृतिक पथकांच्या शानदार संचलनानं मानवंदना दिली. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित शानदार संचलन सोहळा आज नवी दिल्लीच्या कर्तव्य पथावर संपन्न झाला. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला फॉन डेअर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर केंद्रीय मंत्री, संरक्षण दलांचे प्रमुख, तिन्ही सेना दलांचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी देशभरातून आमंत्रित केलेले विशेष पाहुणे आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होता. ऑपरेशन सिंदूरचं प्रारूप दाखवणारा लष्कराचा चित्ररथ, ब्राह्मोस आणि S-400 क्षेपणास्त्र, अर्जुन रणगाडा, 16 लढाऊ विमानं आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचं दर्शन घडवणारी शस्त्रास्त्र हे संचलनाचं प्रमुख आकर्षण होतं. बॅटल अॅरे पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवरची व्यूहरचना दाखवणारं संचलन प्रथमच प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळालं. अनेक पथकांचं नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनी केलं. विविध राज्य आणि केंद्र सरकारी विभागांचे मिळून 30 चित्ररथ आपापल्या कामगिरीचं दर्शन घडवणारी दृश्य धारण करून मानवंदना देत होते. गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी ठरला.
मुख्य सोहळ्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर जवान स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना आदरांजली वाहिली. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात शासकीय, निमशासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं तसंच गृहनिर्माण संस्थांच्या आवारात ध्वजवंदनांसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानात झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह पोलीस अधिकारी, मान्यवर आणि नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं. राज्यघटनेतल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांमुळेच देश वेगानं प्रगती करत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
देशाच्या विकासाचं इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि नुकतंच डावोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले आणि महाराष्ट्र थांबणार नाही, तो पुढेच जात राहील अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली.
सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सौर कृषी वाहिनी आणि सौर पंपांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजना, मोफत वीज आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास केला जात असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे पोलीस मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं, तर ठाण्यात साकेत इथल्या पोलीस मैदानात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयुक्त तसंच प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या राष्ट्रीय मुख्यालयात तसंच चर्चगेट इथल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या आवारात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्र प्रमुख संजय बोधेले यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. नाशिकमध्ये जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, रत्नागिरीत पोलीस कवायत मैदानावर झालेल्या सोहळ्यात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते, सांगली इथं ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम विश्रामबाग सांगली इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते, अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. सातारा जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते, नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, कोल्हापूर इथं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते, परभणीत पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत, तर लातूरमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झाला. धुळे इथल्या शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ध्वजारोहण करत जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग इथल्या ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी ध्वजवंदन केलं. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. अमरावती जिल्ह्यात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते, गडचिरोली इथं सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते, सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. नवी मुंबईत महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या हस्ते, बुलडाण्यात जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातल्या नागरिकांना संबोधित केलं. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात आघाडीवर असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून पुढे आला आहे असं त्यांनी नमूद केलं. राज्यानं 1,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनायचं महत्वाकांक्षी ध्येय निश्चित केलं असून पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देत असल्याचं ते म्हणाले. राज्याची संत परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं ते म्हणाले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाप्रती त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणं हेच राज्यघटनेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी आपल्या संबोधनातून सांगितलं. राज्य सरकारच्या 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमाअंतर्गत 9 सरकारी कार्यालयांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचं जाहीर करण्यात आलंय. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यांकनानुसार या कार्यालयांची निवड झाल्याचं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलंय. यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पनवेल महानगरपालिका, नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय आणि नांदेड पोलीस महानिरीक्षक कार्यालयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयांचाही यात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अशोक चक्र हा शांततेच्या काळातला देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान केला. 77व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या या भव्य सोहळ्यात हा कार्यक्रम झाला. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात एक्सिओम 4 या मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे तर अंतराळ स्थानकावर राहणारे पहिलेच भारतीय ठरले. विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मसन्मान जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 11 जणांचा समावेश आहे. त्यात कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामासाठी पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरलेले परभणीचे श्रीरंगदादा लाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं,
आनंद एवढ्या गोष्टीचा आहे की आता हा पुरस्कार मिळाला, त्याचं जाहीर झालं, ज्या वेळेला वरतून काही जाहीर झालं त्यावेळेला शेतकऱ्याची उत्सुकता असते की अरे बाबा एवढं मिळालं काहीतरी आहे आणि त्या दिशेने मग तो उत्पन्न घ्यायला लागतो. तेव्हा खात्री झाली की या पद्धतीने शेतकरी उत्पन्न घेईल आणि खात्री आहे की या पद्धतीने उत्पन्न घेतला त्याचं उत्पन्न वाढणार आणि त्याला आनंद होणार, त्याच्या आनंदाचा मला आनंद झालेला आहे.
पालघर जिल्ह्यातले ज्येष्ठ आदिवासी तारपा वादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं सातारा जिल्ह्यात मेफेड्रॉन या अंमली पदार्थांचं उत्पादन करणारं एक केंद्र उद्ध्वस्त करून 55 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. गेल्या शुक्रवारी ही कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंग बिंद्रा यांचं काल निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या अनेक प्रेशर बॉम्बचे स्फोट होऊन सुरक्षा दलाचे 11 जवान जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर शानदार संचलन सोहळा. ऑपरेशन सिंदूरच्या प्रारूपासह देशाच्या सामरिक सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं समृद्ध दर्शन. राज्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम. महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. आणि सातारा जिल्ह्यात मेफेड्रॉन या अंमली पदार्थांचं उत्पादन करणारं एक केंद्र उद्ध्वस्त करून 55 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.